इयोब अध्याय 31. मी माझ्या डोळ्याशी करार केला आहे, मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू. वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे, कोणता वारसा सर्वशक्तिमान उच्च देवाकडून प्राप्त होणार? मी असा विचार आपत्ती अनितिमानासाठी आहे आणि अनर्थ हा दुष्टपणा करणाऱ्यासाठी आहे. देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का? जर मी असत्याने चालवलो असेल, जर माझ्या पावलांनी कपट करण्याची घाई केली असेल, मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या, म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल. मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन, जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल, जर माझ्या हातास अशुद्धतेचा डाग चिटकला असेल, तर मी पेरलेला दुसरा खाऊ, खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जाऊ. जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले असेल, जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल, तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करू आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो, कारण ते भयंकर दुष्टपणाचे कृत्य होईल. खरोखर या न्यायाधीशांनी शिक्षा करावी असे हे दुष्कृत्य आहे. लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे. माझी स्त्री व पुरुष चक्राने माझ्याविरुद्ध वादविवाद केला असेल, तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही, तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करू? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ? ज्याने मला गर्भात निर्माण केली त्यानेच त्यांना घडवले नाही काय? त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का? मी गरिबांना त्यांच्या इच्छेपासून रोखले असेल, किंवा मी जर विधवांना रडण्यास त्यांचे डोळे शिनवले असेल, आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल, त्याऐवजी माझ्या तारुण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मूल वाढतात तसे वाढले आहेत आणि मी विधवांची काळजी लहानपणापासून वाहिली आहे. जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दुःखी होणारे लोक दिसले, किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले, त्यांनी मला अंतकरणापासून कधी आशीर्वाद दिले नाही, कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही. माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळून पाहून जर मी पोरक्यांवर हात उगात असेल, मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यापासून निखळून जाऊ आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडू. परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाढते, म्हणून मी यापैकी कोणती गोष्ट करत नाही. जर मी सोनेला माझी आशा केली, तू माझी आशा आहेस असे मी शुद्ध सोनेला कधीच म्हटले नाही. मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमवले पण मी सुखी झालो नाही. जर मी चमकत्या सूर्याला पाहिले किंवा चंद्र त्याच्या तेजात चालताना पाहून माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्याकरता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते, तर ते सुद्धा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे, कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते. माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही, किंवा माझ्या शत्रूवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही. खरोखर माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही. मी अपरिचितांना अन्न देतो, असा कोण आहे ज्याने योबाचे अन्न खाल्ले नाही? परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो. इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात, परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, कारण मला लोकांची भीती आहे. मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते, म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही. अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. पहा, मला माझी बाजू मांडू द्या. सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते. खरेच मी ती खून माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन. त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन. मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही, माझी जमीन चोरून घेतली आहे असा आरोप माझ्यावर कुणी करू शकणार नाही. जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्यूला कारणीभूत झालो असेल, तर माझ्या शेतात गहू आणि सातू याऐवजी काटे आणि गवत उगू दे. योबाचे शब्द येथे संपले.